chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट 28 सप्टेंबर 2019. डोमेस्टिक मार्केट. देशभरात आज साखरेचा बाजार स्थिर राहिला. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 310 रुपये ते 3140 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3255 रुपये ते 3460 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3410 रुपये ते 3570 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 312 रुपये ते 3155 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3290 रुपये होता. कोलकातामध्ये M30चा व्यापार 3800 रुपये ते 3825 रुपये होता. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3380 रुपये ते 3525 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3525 रुपये होता. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.